श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 18वा अध्याय सुरू आहे, 16 श्लोक घेऊन झालीत। मागील दोन भागांमध्ये कर्माचे कारण, जी 5 कारण असतात कर्माची, त्यानंतर त्यांचे 5 हेतू सुद्धा, तर कर्माचे कारण आणि त्यांचे हेतू यांचं विस्तृत वर्णन झालं। त्यानंतर देवांनी सांगितलं की संस्कार विहीन बुद्धी असल्यामुळे जो मनुष्य शुद्ध आत्म्यालाच करता असे समजतो, म्हणजे मी करता आहे, शुद्ध आत्म्यालाच त्याला वाटते की आत्माच करता आहे, तो खऱ्या अर्थाने मूढ होय। त्याला खरं काय ते अजिबात समजत नाही। आज 17व्या श्लोकापासून पुढचा भाग आपण घेणार आहोत। आजच्या भागाला सुरुवात करूया। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमान लोकान हन्ति न निबध्यते। ज्यांच्या ठिकाणी मी कर्म करता हा अहंकार नाही, ज्यांची बुद्धी या सर्व गोष्टीतून अलिप्त असते, त्याने जरी या सर्व जगताला मारले तरी तो कोणालाही मारित नाही, आणि मारित नाही म्हणून तो या सर्व गोष्टींकडून बांधलाही जात नाही। तरी अविद्येची या निदा विश्वस्वप्नांचा हा धांदा भोगित होता प्रबुद्धानादी जो तो महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निथावे माथा हा तू ठेविला नव्हे थापटिला जैसा तैसा विश्वस्वप्ने सीमाया नीद सांडुनी धनंजया सहसा चेला अद्वयानंदपणे जो। तर जागे झालेल्या अर्जुना, अविद्यारूपी निद्रेमध्ये विश्वरूपी स्वप्नाचा व्यवहार जो अनादि काळापासून करीत होता, त्याला महावाक्याच्या उपदेशाच्या शब्दाने हाक मारून मग आपल्या कृपेच्या सामर्थ्याने सद्गुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला, असेच नव्हे तर त्यास थापटून जागे केले असे समजावे। अर्जुना, त्या क्षणी विश्वरूपी स्वप्नासह ती मायारूपी निद्रा टाकून देऊन जो मी अद्वये आनंद रूप आहे अशा मूळच्या आठवणीवर आलो, म्हणजे मी मूळ स्वरूपामध्ये येऊन मिळालो। तेव्हा मृगजळाचे पूर दिसते एक निरंतर हारपती का चंद्रकर फाकेत जैसे का बाळत्व निघोनी जाय तै बागुला नाही त्राय पै जळालिया इंधन न होय रंधन जेवी नाना चेओ आलिया पाठी तै स्वप्न न दिसे दिठी तैसी अहम ममता किरीटी नुरेची तया मग सूर्य अंधारा लागी रिघो का भलते सुरंगी परी तो तयाच्या भागी नाही चिजैसा तैसा आत्मत्वे वेठिला होय तो जया तया दृश्या ते पाही ते दृश्य दृष्टे पणेसी होत जाय तयाचे चिरूप। त्यावेळी मृगजळाचे सतत एकसारखे दिसणारे पूर चंद्रकिरणे फागता क्षणीच ज्याप्रमाणे नाहीसे होतात, अथवा बाळपण निघून गेल्यावर बागुलबुवाला जसे बळ राहत नाही, किंवा लाकूड जळाल्यावर जसा स्वयंपाक होत नाही, अथवा जाग आल्यानंतर स्वप्न जसे दृष्टीला दिसत नाही, त्याप्रमाणे अर्जुना त्याला मी माझे ही दोन्ही गोष्टी काही उरत नाही। मग सूर्य अंधार पाहण्यासाठी वाटेल त्या भुयारात प्रवेश करू नका, परंतु तो अंधार जसा सूर्याच्या वाट्याला कधी येतच नाही, त्याप्रमाणे जो आत्मभावाने व्यापला गेला तो ज्या ज्या दृश्य पदार्थाला पाहिल तो दृश्य पदार्थ दृष्टेपणासह त्याचेच रूप होत जाते। जैसा वन्ही जया लागे तै वन्हीची जालिया जागे, दाह्य दाहक विभागे सांडजे जे, तैसा कर्माकार दुजे या तो कर्तेपणाचा आत्मया, अवला हो येते गेलया काही बाही जे उरे, तिये आत्मस्थितीचा जो रावो मग तो देही ये जाणे लठावो, काय प्रलयांबूचा उन्ना हो वो घुमानी, तैसी ते पूर्ण हंता काई देहपणे पंडुसुता, आवरे काई सविता बिंबे धरिला, पै मथुनी लोणी घेपे ते मागुती ताकी घापे, तरी ते अलिप्तपणे सिंपे तेणे सिकाई। त्याप्रमाणे अग्नि ज्या पदार्थाला लागतो तो पदार्थ अग्नाने अंगाने अग्नीच झाल्यावर मग जाळणार व जळणार ही अशी भीत त्याच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही। त्याप्रमाणे आत्म्याहून भिन्न भासणारे जे कर्म, त्या कर्म्यामुळे आत्म्यावर जो कर्तेपणाचा आरोप आला होता तो आरोप गेल्यावर जे काही बाही शब्दांनी अमुक आहे असे न सांगता येण्याजोगे जे उरते, त्या आत्मस्थितीचा जो राजा आहे तो मग या देहाला आपले ठिकाण असे समजेल का? म्हणजे मी देह असा तो मानेल का? त्याला तर शुद्ध भाव उत्पन्न होतो त्याच्या ठिकाणी की मी एक आत्मा आहे। प्रलयकालच्या पाण्याची भरती आपण एक ओघ आहोत असे आपल्याला मानेल का? अर्जुना त्याप्रमाणे ती पूर्ण अहंता सर्व ठिकाणी मीच भरलेला आहे अशी व्यापक असते। देहभावाने आवरली जाईल का अशी व्यापक अहंता? जगाचे प्रकाशन करणाऱ्या सूर्याचा व्यापक प्रकाश, सूर्याचे बिंब जितके असते तितका मर्यादित होईल का? ताक घुसळून लोणी काढल्यावर पुन्हा ते ताकात घातले असता ते लोणी ताकात अलिप्त असल्यामुळे त्या ताकाच्या वरवर तरंगते, त्यात कधी मिसळत नाही। नाना काष्ठावणी विरेशा वेगळा विलिया हुताशा, राहे काष्टाचिया मांदुसा कोंडलेपणे, का रात्रीचिया पोटा तू निगाला जोहा भास्पतू, तो रात्री ऐसी मातू ऐके काई, तैसे वेद्य वेदकपणे सी पडीले का जयाच्या ग्रासी, तया देहमी ऐसी अहंता कैची, आणि आकाशे जेथे जेथुनी जाई जे तेथ असे भरोनी, म्हणोनी ठेले कोंदोनी आपे आप, तैसे जे तेणे करावे तो तेची आहे स्वभावे, मा कोणे कर्मी वेढावे करते पणे। अथवा हे वीरश्रेष्ठ अर्जुना, काष्ठापासून अग्नी वेगळा केल्यानंतर तो पुन्हा पेटीत कोंबून ठेवल्यासारखा राहील का? त्याला कोंबून ठेवता येईल का? एकदा का आग पेटली तर मग ती सगळ्या लास्ट लाकडाला ते जाळून टाकील। अथवा रात्रीच्या पोटातून बाहेर निघालेला जो सूर्य, तो रात्र अशी गोष्ट तरी ऐकेल का? त्याप्रमाणे ज्ञाता ज्ञात्यासह संपूर्ण ज्ञेय जो गिळून बसला आहे, हे ज्यांच्या अनुभवात नाहीसे झाले आहे त्याला मी देह अशी अहंता कुठून असणार? आणि आकाशाने जेथून जेथे जावे तेथे ते आकाश भरलेलेच असते, कारण ते आकाश स्वभावतः सर्वत्र गच्च भरून राहिले आहे. त्याप्रमाणे काही कर्म करावयाचे असते ते कर्म स्वभावतः त्याचेच रूप आहे, मग कोणत्या कर्माने त्याला कर्तेपणाने गुंडाळावे, म्हणजे कोणत्या कर्मासंबंधाचा त्याने आपणाकडे कर्तेपणा घ्यावा, कारण त्याला कर्म हे आपल्या स्वरूपाहून वेगळे उरतच नाही. नुरेची गगनामीण ठावो नोहेची समुद्रा प्रवाहो नुठीची ध्रुवा जाऊ तैसे जाहले ऐसे नी अहंकृती भावू जयाच्या बोधी जाहला वावो तरी देहा जव निर्वाहो तेवाथि कर्मे अगा वारा जरी वाजो नि विसरे तरी तो डोल रुखी उरे का सेंदे द्रुती राहे का पुरे वेचलेनी का सरले या गीताचा समारंभू न वचे राहवलेपणाचा क्षोभू भूमी लोळोनी गेलिया अंबू बोल थारे अगा मावळलेनी अरके संधेचिये भूमिके ज्योती दीप्ती कौतुके दिसे जैसी. आकाशाशिवाय जशी कोठे रिकामी जागा नाही किंवा समुद्राला जसा प्रवाह नाही अथवा ध्रुवाला जशी आपली जागा सोडून उठून जाणे नाही त्याप्रमाणे त्याची स्थिती होते कोणाची, ज्यांनी स्वतःला आत्मा समजलेला आहे, ज्याची मी देह आहे ही देह अहंता संपलेली आहे, देहभाव पूर्ण नष्ट झालेला आहे, आणि जो पूर्ण आत्मभावात आहे जो विदेही आहे अशी त्याची स्थिती झाली आहे. याप्रमाणे देहाहंकाराचे असणे त्याच्या स्वरूप अनुभवामध्ये बाधित झाले आहे, तरी पण शरीर आहे तेथपर्यंत त्याच्या संगाताकडून कर्मे होतातच, शरीर आहे तोपर्यंत तो कर्मे सोडत नाहीच. अरे अर्जुना, वारा जरी वाहून थांबला तरी वाऱ्याने उत्पन्न झालेला कंप झाडाच्या ठिकाणी राहतोच. करंडीतील कापूर जरी संपला तरी करंडीमध्ये त्याचा सुगंध असतोच. गाण्याचा समारंभ संपल्यानंतर गाण्याच्या रंगाचा मनावरील परिणाम बराच वेळ जात नाही. स्वप्नातसुद्धा आपण तेच गाणं गुणगुणत असतो, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरसुद्धा तोंडातून तेच गाणं गुणगुणत आपण उठतो, किंवा जमिनीवर पाहून पाणी वाहून गेले तरी तिथे ओलावा असतोच. अर्जुना, सूर्य मावळल्यावर देखील संध्याकाळच्या वेळेला सूर्याच्या ज्योतीचे तेज जसे सहजच दिसून पडते, एकदम काही काळोखंधार होत नाही. पई लक्ष भेदलिया ही वरी बाण धावेची तववरी जव भरली आथी उरी बळाची ते नाना चाकी भांडे झाले ते कुंभारे परते नेले परीभ्रमेची ते मागिले भोवंडिलेपणे तैसा देहाभिमानु गेलिया देह जेणे स्वभावे धनंजया जाले ते अपैसया चेष्टवीचते संकल्पे वीण स्वप्न न लाविता दांगी चेवन न रचिता गंधर्व भुवन उठी जैसे आत्मयाचे नि उद्यमे विण तैसे देहादि पंच कारण हो यापणया आपण क्रिया जात. लक्ष भेदल्यावर बाणामध्ये वेगाचा जोर शिल्लक राहतोच, आणि तो जो वेग शिल्लक राहिला आहे तिथपर्यंत तो बाण सारखा पुढे जातच राहतो, तो थांबत नाही. लक्षभेदन झाल्यानंतरही बाण पुढे जातो कारण त्याच्यामध्ये वेग शिल्लक होता. किंवा चाकावर मडके तयार झाले आणि ते कुंभाराने बाजूला काढले, तरी आधी जो फिरण्यासाठी आपण वेग वापरला होता त्या गतीमुळे ते चाक पुढे फिरतच राहते. अगदी त्याप्रमाणे देहाभिमान जरी गेला, आत्मभाव जागृत झाला, देहभाव गेला, तरी अर्जुना देह ज्या प्रारब्धाने झाला आहे ते प्रारब्ध देहाला आपोआप कर्म करावेसच लावते आणि ते भोगाव्यासच लावते. त्यात तो उपस्थित नाही. जनक राजाचं उदाहरण आपण घेतलं होतं. जनक राजा त्या डान्स पार्टीमध्ये डान्स एन्जॉय करतोय असं दिसत होता, पण त्यात तो नव्हता, त्याचा आत्मा तिथे नव्हता. पण त्याचं ते प्रारब्ध भोग शिल्लक असल्यामुळे त्याला ते भोगणे आवश्यक आहे, म्हणून तो तिथे फिजिकली प्रेझेंट आहे. आपणास अमुक एक स्वप्न पडावे अशा संकल्पाशिवाय जसे आपणास स्वप्न पडते, आपण म्हणतो का की आज मला रात्री असं असं स्वप्न पडावं आणि तसं स्वप्न पडलं, असं होते कधी? असं होत नाही. स्वप्नावर आपला काही जोर नाही. अथवा अरण्यातील झाडे जशी न लावता उगवतात किंवा ज्याप्रमाणे गंधर्व नगर कोणी तयार न करता आपोआप उत्पन्न होते, त्याप्रमाणे आत्म्याच्या व्यापाराशिवाय देहादी पाच कारणाकडून आपोआप सर्व कर्मे होतच राहतात. जी पाच कारणं आणि पाच हेतू सांगितले त्यांच्याकडून ती कर्मे होतच राहतात, त्याला वेगळे करायची आवश्यकता नाही. किंवा एखाद्याने म्हटलं की मी आता शुद्ध आत्मा आहे, मला कुठलंच कर्म करायचं नाही, तर तसं नाही. या देहाच्या संघाताकडून नॅचरली स्वाभाविकपणे जे कर्मे होणे आहे ते होतच राहतील. तुम्हाला करावेसे वाटो अथवा न वाटो, ती प्रकृती ती कर्मे करवून घेईल. त्यात तुम्हाला मी कर्म करत आहे हा अहंकार करायची गरज नाही. पै प्राचीन संस्कार शेषे पाचही कारणे स हेतुके काम विजती गाणे के कर्माकारे तया कर्मान माजी मग संहरो आगवे जग अथवा नवे चांगनु करो परी कुमुद कैसे नी सुके ते कमळ कैसे फाके हे दोन्ही रवी न देखे जया परी का विजू वर्षो नि आभाळ ठिकरिया तो भूतळ अथवा करू शाडवळ पर्जन्यवृष्टी परीतया दोहिते जैसे नेणी जेची काकाशे तैसा देहीच जो असे विदेह दृष्टी. प्रारब्ध संस्काराच्या शेषामुळे म्हणजे आपल्या प्रारब्धात जे कर्मशेष असेल त्या संस्कारामुळे शरीर वाणी जिव्हा या सर्वांच्या हेतूसह देहादी पाच कारणाकडून अनेक प्रकारची कर्मे निर्माण होतात आणि हे निर्माण होतातच. मग त्या कर्मांमध्ये सर्व जगाचा नाश होवो किंवा दुसरे चांगले नवे जग उत्पन्न हो त्याच्यावर आपला अधिकार नाही. परंतु चंद्र विकासिनी कमळ कसे संकुचित होते आणि सूर्य विकासिनी कमळ कसे उमलते, ही दोन्ही ज्याप्रमाणे सूर्य जाणत नाही, सूर्याला याच्याशी काही घेणं देणं नसते की मला पाहून सूर्यकमळ उघडत आहे किंवा सूर्यफूल उमलत आहे याला सूर्याशी काही घेणं देणं, किंवा मेघातून विजेचा वर्षाव होऊन पृथ्वीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या हो किंवा मेघ पर्जन्याची वृष्टी करून सगळे भूतळ हिरवेगार करून टाकू. परंतु त्या दोहींची जशी आकाशाला खबर नसते त्याप्रमाणे जो देहामध्येच देहाभिमान रहित होऊन वागतो अशी ज्याची उत्तम स्थिती आलेली असते तो या शरीरभावाच्या पलीकडे गेलेला आहे असे समजावे. आज आपण इथे विश्रांती घेणार आहोत, कारण हा श्लोक याच्यामध्ये अजून बऱ्याच ओव्या उरलेल्या आहे आणि त्या सर्व ओव्या आपण उद्याच्या भागामध्ये घेऊ. हा सुंदर भाग आज इथेच संपवू. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।